मार्कुस वर्तमान अध्याय 15 रोमी सुभेदार पिलात याच्या समोर येशू रोमी सुभेदार पिलात याच्या समोर येशू मग पहाट होताच वडील व शास्त्री याचबरोबर मुख्य याजक व सर्व न्यायसभा यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? त्याने त्याला उत्तर दिले, तू म्हणतोस तसेच. मुख्य याजकांनी त्याचवर पुष्कळ गोष्टींचा आरोप ठेवला. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, तू काही उत्तर देत नाहीस काय? पहा, ते किती गोष्टींचा आरोप तुझवर ठेवतात. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसात ज्या एखाद्या बंदीवानाबद्दल लोक त्याचकडे मागणी करीत असत, त्यास तो त्याकरिता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोराबरोबर बांधून ठेवलेला असा बरब्बा नावाचा कुणी एक मनुष्य होता. लोकसमुदाय पुढे येऊन, आम्हाकरता आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे असे त्याजवळ मागू लागले. पिलाताने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाकरिता यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याला समजले होते. परंतु त्यापेक्षा आम्हाकरिता बरब्बाला सोडावे असे मागाव्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चेतवले. तेव्हा पिलाताने त्यास पुन्हा म्हटले, तर मग ज्याला तुम्ही यहुद्याचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? त्याला वधस्तंभावर खिळा अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. पिलाताने त्यास म्हटले, का त्याने काय वाईट केले आहे? तरी ते फार आरडाओरड करून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळा. तेव्हा लोकसमुदायाला खुश करावे या हेतूने पिलाताने बरब्बाला त्याचकरिता सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. शिपाई येशूची थट्टा करतात. मग शिपायांनी त्याला प्रेतोर यमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळे पलटण एकत्र बोलाविले. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले, काट्यांचा मुगुट गुंफून त्याला घातला आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. त्यांनी त्याच्या मस्तकावर वेतांनी मारले, ते त्यावर थुकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी जांभळे वस्त्र त्याच्या अंगावरून काढून त्याची वस्त्रे त्याला घातली आणि वधस्तंभावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले. येशूला वधस्तंभाला खिळणे. तेव्हा शिमोन नावाचा कुणी एक कुरणेकर रानातून येऊन जळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. तो अलेक्झांद्र व रूफ यांचा बाप होता. मग त्यांनी त्याला गुलगुत्था म्हणजे कवटीची जागा येथे आणले आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला, परंतु तो त्याने घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले आणि कोणी कोणते घ्यावे म्हणून त्याच्या वस्त्रावर चिठ्ठ टाकून ती वाटून घेतली. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा पहिल्या प्रहरचा शेवट होता. त्याच्या दोषारोपाचा लेख यहुद्यांचा राजा असा वर लावला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले आणि अपराध्यात तो गणलेला होता हा शास्त्रलेख पूर्ण झाला. मग जवळून जाणाऱ्यांनी डोकी डोलवीत त्याची अशी निंदा केली की, अरे, मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकही शास्त्रासह आपसात थट्टा करीत बोलले, त्याने दुसऱ्याचे तारण केले त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. इस्रायलाचा राजा ख्रिस्त याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू. त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या लोकांनीही त्याची निंदा केली. येशूचा मृत्यू. 2 प्रहरापासून 3 प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला. तिसऱ्या प्रहराच्या शेवटी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला। तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यापैकी कित्येकांनी हे ऐकून म्हटले, पहा तो एलियाला बोलावितो। आणि एकाने धावत जाऊन स्पंज आंबेने भरिला आणि तो वेतावर ठेवून त्याला प्यावयास देऊन म्हटले, असू द्या, एलिया याला खाली उतरावयास येतो किंवा नाही हे पाहू। मग येशूने मोठी आरोळी मारून प्राण सोडिला। तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला। मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडिला हे त्याच्या समोर जवळच उभे राहिलेल्या जमादाराने पाहून म्हटले, खरोखर हा पुरुष देवाचा पुत्र होता। काही स्त्रिया दुरून पाहत होत्या, त्यात मग्दालिया मरिया, धाकटा याकोब व योसे यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या। तो गालिलात असताना त्याच्या मागे चालून त्याची सेवा ह्या करीत असत। शिवाय त्याच्याबरोबर यरुश्लेमास आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या। येशूला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवतात या सुमारास संध्याकाळ झाली आणि हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या पूर्वीचा दिवस होता। म्हणून अरिमथाईकर योसेफाने धैर्य करून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले। हा एक प्रतिष्ठित मंत्री असून स्वतः देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता। तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने जमादाराला बोलावून त्याला विचारले, याला मरून काही वेळ झाला काय? जमादाराकडून ते कळल्यावर त्याने योसेफाला प्रेत दिले। त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून त्या तागाच्या वस्त्राने गुंढाळले। मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरेच्या तोंडावर धोंड लुटून लावली। त्याला कोठे ठेवले होते हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया यांनी पाहिले।